लुकाचे सुवर्तमान याचा 23वा अध्याय. मग त्याचा सर्व समुदाय उठला व त्यांनी येशूला पिलात्याकडे नेले व ते त्याच्यावर आरोप करू लागले. ते म्हणाले, आम्ही या मनुष्यास लोकांची दिशाभूल करताना पकडले. तो कैसराचा कर देण्यासाठी विरोध करतो आणि म्हणतो की तो स्वतः ख्रिस्त एक राजा आहे. मग पिलाताने येशूला विचारले, तू यहुद्यांचा राजा आहेस काय? येशू म्हणाला, आपण म्हणता तसेच. मग पिलात मुख्य याजकांना आणि जमावाला म्हणाला, या मनुष्यावर दोष ठेवण्यास मला काही कारण आढळत नाही. पण त्यांनी आग्रह धरला. ते म्हणाले, यहुद्या प्रांतातील सर्व लोकास तो आपल्या शिकवणीने चितवित आहे. त्याने गालील प्रांतातील सुरुवात केली आणि तेथपर्यंत आला आहे. पिलाताने हे ऐकले तेव्हा त्याने विचारले की हा मनुष्य गालील प्रांताचा आहे काय? जेव्हा त्या समजले की येशू हेरोदाच्या अधिकाराखाली येतो तेव्हा त्याने त्यास हेरोदाकडे पाठवले. तो त्या दिवसात येरुशलेम शहरामध्येच होता. हेरोदाने येशूला पाहिले तेव्हा त्यास फार आनंद झाला, कारण त्याने त्याच्याविषयी ऐकले होते व त्यास असे वाटत होते की तो एखादा चमत्कार करेल व आपल्याला तो बघायला मिळेल. अशी आशा त्यास होती. त्याने येशूला अनेक प्रश्न विचारले पण येशूने त्यास उत्तर दिले नाही. मुख्य याजक लोक आणि नियमशास्त्राचे शिक्षक तेथे उभे राहून त्याच्याविषयी जोरदारपणे आरोप करीत होते. हेरोदाने त्याच्या शिष्यासह येशूला अपमानास्पद वागणूक दिली, त्याची थट्टा केली. त्यांनी त्याच्यावर एक तलम झगा घातला व त्यास पिलाताकडे परत पाठवले. त्याच दिवशी हेरोद आणि पिलात एकमेकाचे मित्र बनले. त्यापूर्वी ते एकमेकाचे वैरी होते. पिलाताने मुख्य याजक लोक पुढारी आणि लोकास एकत्र बोलावले. हा मनुष्य लोकास फितवणारा म्हणून याला तुम्ही माझ्याकडे आणले आणि पहा, ज्या गोष्टीचा आरोप तुम्ही याच्यावर ठेवता त्यासंबंधी मी तुमच्या समक्ष चौकशी केल्यावर मला ह्या मनुष्याकडे काहीही दोष सापडला नाही. हेरोदालाही आरोपाविषयी काहीही आधार सापडला नाही, कारण त्याने त्यास परत आमच्याकडे आणले आहे. तुम्हीही पाहू शकता की मरणाची शिक्षा देण्यास योग्य असे काही त्याने केलेले नाही. म्हणून मी याला फटके मारून सोडून देतो, कारण त्यास त्या सणास त्यांच्याकरिता एकाला सोडावे लागत असे. पण ते सर्व एकत्र मोठ्याने ओरडले, ह्या मनुष्यास ठार करा आणि आम्हासाठी बरब्बाला सोडा. बरब्बाने शहरात खळबळ माजवली होती. त्याने काही लोकांस ठारही केले होते, त्यामुळे त्यास तुरुंगात टाकले होते. मग पिलात येशूला सोडण्याची इच्छा धरून फिरून त्यांच्याशी बोलला, पण ते ओरडतच राहिले. त्याला वधस्तंभावर खिळा, त्यास वधस्तंभावर खिळा. पिलात तिसऱ्यांदा त्यांना म्हणाला, का या मनुष्याने असा कोणता गुन्हा केला आहे? मरणाची शिक्षा देण्यायोग्य असे मला त्याच्या विरुद्ध काहीही आढळले नाही. यास्तव मी याला फटक्याची शिक्षा सांगून सोडून देतो, पण याला वधस्तंभावर खिळाच. असं त्यांनी मोठ्याने ओरड आग्रह करून चालविला आणि त्यांच्या ओरडण्याला यश आले तेव्हा पिलात्याने त्याच्या मागण्याप्रमाणे व्हावे असे ठरविले. जो मनुष्य दंगा आणि खून यासाठी तुरुंगात टाकला गेला होता व ज्याची त्यांनी मागणी केली होती त्यास त्याने सोडून दिले. पिलात्याने त्याच्या इच्छेप्रमाणे करण्यासाठी येशूला त्याच्या हाती दिले. ते त्यास घेऊन जात असता कुरनेकर शिमोन नावाचा कुणी एक शेतावरून येत होता. त्याने त्यास धरले व त्याने येशूच्या मागे चालून वधस्तंभ व्हावा म्हणून ते त्याच्यावर ठेवला. लोकांचा व स्त्रियांचा मोठा समुदाय त्याच्या मागे चालला. त्या स्त्रिया त्याच्यासाठी ऊर बडवून शोक करीत होत्या. येशू त्याच्याकडे वळून म्हणाला, येरुश्लेमेच्या कन्यांनो, माझ्यासाठी रडू नका, तर आपल्या स्वतःसाठी आणि आपल्या मुलाबाळांसाठी रडा. कारण असे दिवस येत आहेत जेव्हा लोक म्हणतील, धन्य त्या स्त्रिया ज्या वांज आहेत आणि धन्य ती गर्भशये ज्यांनी जन्म दिले नाहीत व धन्य ती स्तने ज्यांनी कधी पाजले नाहीत. तेव्हा ते पर्वतास म्हणतील, आम्हावर पडा, आणि ते टेकड्यास म्हणतील, आम्हास झाका. ओल्या झाडाला कसे करतात तर वाळलेल्यांचे काय? आणि दुसरे दोघे जण अपराधी होते त्यांनाही त्यांनी त्याच्याबरोबर जीवे मारण्यास नेले. आणि जेव्हा ते गुन्हेगारासमवेत कवटी म्हटलेल्या ठिकाणी आले तेथे त्यांनी त्यास व त्या अपराध्यास एकाला त्याच्या उजवीकडे व एकाला डावीकडे असे वधस्तंभावर खिळले. नंतर येशू म्हणाला, हे पित्या, त्यांची क्षमा कर, कारण ते काय करतात हे त्यांना समजत नाही. त्यांनी चिट्टे टाकून त्याचे कपडे वाटून घेतले. लोक तेथे पाहत उभे राहते आणि पुढारी थट्टा करून म्हणाले, त्याने दुसऱ्याला वाचवले तर जो ख्रिस्त देवाचा निवडलेला असेल तर त्याने स्वतःला वाचवावे. शिपायांनीही त्याची थट्टा केली. ते त्याच्याकडे आले आणि त्यांनी त्यास आंब दिली आणि ते म्हणाले, जर तू यहुद्यांचा राजा आहेस तर स्वतःला वाचव. त्याच्यावर असे लिहिले होते, हा यहुदी लोकांचा राजा आहे. तेथे खिळलेल्या एका गुन्हेगाराने त्याची निंदा केली. तो म्हणाला, तू ख्रिस्त नाहीस काय? स्वतःला व आम्हासही वाचव. पण दुसरा गुन्हेगाराने त्यास दटावले आणि म्हणाला, तुला देवाचे भय नाही का? तुलाही तीच शिक्षा झाली आहे, पण आपली शिक्षा योग्य आहे, कारण आपण जे केले त्याचे योग्य फळ आपणास मिळत आहे. पण ह्या मनुष्याने काहीही अयोग्य केले नाही. तर तो म्हणाला, येशू, तू आपल्या राज्यात येशील तेव्हा माझी आठवण कर. येशू त्यास म्हणाला, मी तुला खरे सांगतो, आज तू मजबरोबर सुखलोकात असशील. त्यावेळी जवळजवळ दुपारचे 12 वाजले होते. आणि 3 वाजेपर्यंत सर्व देशावर अंधार पडला. त्या दरम्यान सूर्यप्रकाश नाही आणि परमेश्वराच्या भवनातील पडदा मधोमध फाटला आणि त्याचे 2 भाग झाले. येशू मोठ्या आवाजात ओरडला, पित्या मी आपला आत्मा तुझ्या हाती सोपून देतो. असे बोलून त्यांनी प्राण सोडून दिला. जेव्हा रोमी सत्ताधिपतीने काय घडले ते पाहिले तेव्हा त्याने देवाचे गौरव केले आणि म्हणाला, खरोखर हा नीतिमान मनुष्य होता. हे दृश्य पाहण्यासाठी जमलेल्या लोकांनी घडलेल्या गोष्टी पाहिल्या तेव्हा ते छाती बडवीत परत गेले. परंतु त्यांच्या ओळखीचे सर्वजण हे पाहण्यासाठी दूर उभे राहिले. त्यामध्ये गालील प्रांताहून त्याच्या मागे आलेल्या स्त्रियाही होत्या. तेथे योसेफ नावाचा एक मनुष्य होता. तो यहुदी सभेचा सभासद व चांगला आणि नीतिमान मनुष्य होता. त्याने त्याच्या कामाला व विचारता समयी दिली नव्हती. तो यहुदिया प्रांतातील आरिमथाई नगराचा होता. तो देवाच्या राज्याची वाट पाहत होता. हा मनुष्य पिलाताकडे गेला आणि त्याने येशूचे शरीर मागितले. ते त्याने वधस्तंभावरून खाली काढले आणि तागाच्या वस्त्रात गुंडाळले. नंतर ते खडकात खोदलेल्या कबरीत ठेवले. ही कबर अशी होती की जिच्यात तोपर्यंत कोणालाही ठेवले नव्हते. तो तयारीचा दिवस होता आणि शब्बात सुरू होणार होता. गालील प्रांताहून येशू बरोबर आलेल्या स्त्रिया योसेफाच्या मागे गेल्या. त्यांनी ती कबर व तिच्या मध्ये ते शरीर कसे ठेवले ते पाहिले. नंतर त्या घरी गेल्या व त्यांनी सुगंध मसाले आणि लेप तयार केला. शब्बात दिवशी त्यांनी आज्ञेप्रमाणे विसावा घेतला.